विविध भारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जाणार आहे. या तपासणीची पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ राधाकिशन पवार यांनी नियमावली तयार केली आहे. ही तपासणी 15 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी महापालिकेचे आरोग्य प्रमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शल्य चिकित्सक यांना दिले आहेत. रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांची निकषाप्रमाणे संख्या आणि रुग्णालयाबाहेर लावलेलं दरपत्रक या बाबींची तपासणी केली जाणार आहे. राज्यात साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस तोडणीसाठी स्थलांतरित झालेल्या असाक्षर कामगारांचं शिक्षण अखंडित सुरू रहावं म्हणून कारखाना परिसरात त्यांच्यासाठी अध्ययन अध्यापन वर्ग सुरू करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यात गाळप हंगाम सुरू केलेल्या 96 सहकारी आणि 93 खासगी अशा 189 साखर कारखाना परिसरातल्या फडात अध्ययन अध्यापन वर्ग सुरू केले आहेत. 15 आणि त्यापुढील वयोगटातील असाक्षरांसाठी प्रौढ शिक्षणाऐवजी सर्वांसाठी शिक्षण या नावानं हा कार्यक्रम सुरू असून चालू शैक्षणिक वर्षात आतापर्यंत 4,92,000 इतक्या असाक्षरांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात गावोगावी असे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. दस्तऐवज व्यवस्थापन प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर ई ऑफिस या संकल्पनेला चालना देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल कार्यपद्धतीचं प्रशिक्षण देण्यात आलं. येत्या 26 जानेवारीपासून नव्या प्रणालीद्वारे नोंदणीचं कामकाज सुरू होणार आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे नागरिकांना अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिक केंद्रित सेवा मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून 1,00,000 जास्त थकबाकी असणाऱ्या सर्व थकबाकीदारांच्या बिगरनिवासी औद्योगिक मिश्र मालमत्तांवर जप्ती कारवाईची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. 1,00,000 अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता तत्काळ जप्त करण्याचे आदेश संबंधित विभागीय कार्यालयातील प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार कर संकलन विभागानं 7 जानेवारीपर्यंत 418 मालमत्ता जप्त केल्या असून त्यांच्याकडे 11 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर थकित आहे. शहरातील 1,00,000 अधिक थकबाकी असणाऱ्यांमध्ये खासगी संस्था, खासगी महाविद्यालयं आणि शाळा, हॉटेल, खासगी रुग्णालयं, पेट्रोल पंप, औद्योगिक कारखाने, शोरूम, मंगल कार्यालय, बँक, मॉल, चित्रपटगृह आदी आस्थापनांचा समावेश आहे. पीओपीला पर्याय म्हणून शाडू, माती, कागद तसंच इतर पर्यायांचा वापर करावा अशा सूचना पुणे महापालिकेनं मूर्तिकारांना दिल्या आहेत. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं 2020 मूर्ती बनवणारे कारागीर आणि उत्पादकांसाठी मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत. मात्र गेल्या 4 वर्षात गणेशोत्सवाच्या काही दिवस आधी याबाबतचे आदेश काढले जात असल्यानं तोपर्यंत वेळ निघून जाते. त्यामुळे महापालिकेनं यंदा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पुणे शहरातील मूर्तिकारांची बैठक घेत या निर्णयाची माहिती दिली. शहरातील 25 ते 30 मूर्तिकार या बैठकीला उपस्थित होते. यावेळी महापालिकेनं त्यांच्याही अडचणी ऐकून घेऊन त्या सोडवण्याचं आश्वासन दिल्याचं पर्यावरण विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितलं. पुण्यातील फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालय आणि जर्मनीतील हेल्मबंडशुल न्यूनस्टॅट एम कोखर यांच्यातील आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण कार्यक्रमातील महत्वाचा टप्पा नुकताच मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक अभिमानानं साजरा करण्यात आला. भारत आणि जर्मनीतील शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवरांना एकत्र आणून आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या सामर्थ्याचा हा कार्यक्रम उल्लेखनीय पुरावा ठरला. यामध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षातील देवाणघेवाण कार्यक्रम आणि अभ्यास दौऱ्यावर पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. पुणे आणि परिसरात उद्या किमान 14 अंश तर कमाल 31 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.